आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्रीमान रमेशभाऊ बुंदिले साहेब, नवनिर्वाचित या नगराचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट कमलकांतजी लाडोळे साहेब, मनोहरजी मुरकुटे, मुकुंदजी संगई, प्रकाशजी चांडक, बाबूराव उमरकर, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर विजयी नगरसेवक नगरसेविका, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींना, बऱ्याच कालावधीनंतर मला वाटतं अंजनगावला भारतीय जनता पार्टीचं पॅनल बहुमताने निवडून आलेलं आहे. या पॅनलचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विशेषतः नगराध्यक्ष आपला आलेला आहे कमलकांतजी लाडोळे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. मला वाटते दादा आज जर असते तर दादांना सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला असता की भारतीय जनता पार्टीचा झेंडा अंजनगावात उभारलेला आहे आणि हा आनंद त्यांनी सगळ्यांना सांगितला असता. दादांनी लहानपणापासून आम्हाला जी शिकवण दिलेली आहे ते सामाजिकतेची दिलेली आहे. शिक्षणाचा संस्कार त्यांनी आमच्यावर केला. दादांना त्यांचं शिक्षण अर्ध्यावर सोडायला लागलं. बी ए सायन्स इंटरमध्ये ते होते, अमरावतीला व्ही एम ई कॉलेजमध्ये ते शिकत होते आणि त्यांच्या वडिलांचं देहावसान झालं, म्हणजे माझे आजोबा, आणि ते वारल्यानंतर मग अर्थातच सगळ्या कुटुंबाची जबाबदारी दादांवर आली आणि दादांना शिक्षण सोडायला लागलं. ही खंत मला असं वाटतं की दादांच्या मनात आयुष्यभर राहिली आणि म्हणून मी शिकू शकलो नाही पण माझी मुलं खूप शिकली पाहिजे असं दादांना नेहमी वाटायचं. आणि त्यांनी फार काही पैसा होता त्यांच्या हाताशी असं नाही आहे, आपण सगळी त्यांना ओळखणारी मंडळी आहात, पण त्यांनी कोणत्याही गोष्टीची कमी आम्हा मुलांना पडू दिली नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती आता मला कळते, तेव्हा मला काही कळत नव्हती, पण तेव्हा त्यांच्यासोबत जे होते त्यांना ती माहिती होती. पण आम्हाला असं वाटायचं की आमचे वडील खूप श्रीमंत आहेत पण पैसे तर देत नाहीत, म्हणजे कंजूस पण आहेत, नाही तर पैसे दिले असते, आता पैसे नव्हतेच तर देणार कुठून. तर अशा अभावग्रस्त परिस्थितीमध्ये आमचं शिक्षण झालं आणि मित्र शिक्षण हे अभावग्रस्त परिस्थितीमध्येच झालं पाहिजे, नाही तर शिक्षण होत नाही, बाकी सगळ्या गोष्टी होतात आणि शिक्षण मागे राहतात. ज्यांचं ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना या गोष्टीचा अनुभव आहे. रामाचं साधं उदाहरण घ्या, दशरथ राजाकडे काही कमी नव्हती. दशरथ राजाने जर म्हटलं असतं तर वैशिष्ट्य काय, कोणालाही त्यांनी आपल्या महालात आपल्या राजवाड्यात बोलवलं असतं आणि माझ्या मुलांना ट्युशन द्या इथे शिकवा असं म्हटलं असतं, पण तसं राजा दशरथाने केलं नाही. त्याला माहिती होतं की खरं शिक्षण हे कष्टानेच होतं, अभावग्रस्त अवस्थेमध्येच होतं आणि म्हणून त्याने वनवासात पाठवलं आणि वनात आश्रमात तिथे श्रमाचं शिक्षण त्यांना दिलं. दादांना हे कदाचित माहिती असावं आणि म्हणून कठीण परिस्थितीमध्ये आम्ही सगळे भावंडं शिकलो. मला आठवते एक कॉलेजमध्ये मी गेलो, पथरोटला शिकायला होतं मॅट्रिकपर्यंत. मॅट्रिकनंतर पथरोटला काही कॉलेज नव्हतं आणि मग शिकायचं कुठे, तर अकोल्याला शिकायचं मी असं ठरलं. माझे मावसभाऊ देवीदासभाऊ म्हैसने त्या ठिकाणी होते, त्यांचा आधार मिळेल. आणि 10वीपर्यंत हाफ पॅन्ट घालायची, तो गणवेश होता. 10वीनंतर कॉलेजमध्ये काही कोणी हाफ पॅन्ट घालून जात नाही, मग फुल पॅन्ट पाहिजे. माझ्याकडे फुल पॅन्ट नव्हती, तर मी पैजामा आणि शर्ट असा घालून जाणारा कॉलेजमधला विद्यार्थी होतो. मला शरम वाटायची, सगळे मुलं फुल पॅन्ट घालायचे आणि मी एकटाच पैजामावाला त्याच्यात असायचा. तर दादांना मी एकदा म्हटलं, दादांशी भांडलो की दादा मला फुल पॅन्ट पाहिजे. दादा म्हणजे कडक स्वभावाचे, कडक शिस्तीचे, दादा म्हणाले काय झालं. तर मी म्हटलं सगळे मुलं फुल पॅन्ट घालून येतात, मी एकटाच पैजामा घालून येतो तर मला फुल पॅन्ट पाहिजे. ते म्हणाले पैजामात का कॉलेजमध्ये जाता येत नाही का? आमच्या वेळेला आम्ही धोत्रामध्ये कॉलेजमध्ये गेलो, तुम्हाला पैजामात काय झालं? मी म्हटलं तुमचा काळ वेगळा होता, आता काळ वेगळा आलेला आहे, मला फुल पॅन्ट पाहिजे. आणि भांडून मी त्यांच्याकडून फुल पॅन्ट घेतली. आता मित्रांनो, काळ कसा बदलत जातो बघा. माणसांची मानसिकता ही तशीच राहते. आपल्याला असं वाटतं की पूर्वीची पिढीच तशी होती, पण सगळ्या पिढ्या अशाच असतात. माझा मुलगा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेला आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतर आता जमाना बदलला, पॅन्टचं रूप मोबाईलने घेतलं. तुम्हाला म्हणाला की मला मोबाईल पाहिजे. मी म्हटलं कॉलेजमध्ये कशाला मोबाईल, तुम्ही मोबाईलवर खेळत बसणार आणि कॉलेजमध्ये लक्ष नाही देणार, तर कॉलेजमध्ये मोबाईल वगैरे काय नाही. तर एक दिवशी तो मला येऊन सांगितलं की माझ्या कॉलेजमध्ये 64 विद्यार्थी आहेत आणि 63 विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहे. त्याच्याकडे एकट्याकडेच मोबाईल नाही. मला तेव्हा माझी अवस्था फुल पॅन्टची आठवली की मी वडिलांकडे माझ्या फुल पॅन्टसाठी भांडत होतो. आता तो काळ बदललेला आहे, आता मुलगा मोबाईलसाठी भांडतो आहे. पुढचा काळ कदाचित आणखी वेगळा येईल, मुलगा आयपॅडसाठी, आयटॅबसाठी, टॅबसाठी भांडेल, माहिती नाही. पण पिढ्या जशाच्या तशाच असतात. पिढ्यांची विचार करण्याची पद्धती जी असते ती काही फारशी बदलत नाही. दादांनी आमच्यावर श्रमाचा संस्कार केला. म्हणजे मला आठवते माझ्यासोबत असणारे आमच्याच सारख्या आर्थिक परिस्थितीतले अनेक विद्यार्थी होते, पण ते काही पुढे शिकले नाहीत. मी जेव्हा मागे वळून पाहतो की मी कसा काही शिकलो, माझ्यासोबत माझ्याचसारख्या आर्थिक परिस्थितीचे मुलं जे होते ते का नाही शिकले. तर त्यांच्या कुटुंबामध्ये आणि माझ्या कुटुंबामध्ये फरक काय होता, पैसे तर सारखेच होते, कदाचित दादांकडे पैसे कमी असतील, पण दादांकडे एक गोष्ट होती जी त्यांचं वैशिष्ट्य सांगते, आणि ती म्हणजे दादांकडे खूप हिंमत होती, खूप कॉन्फिडन्स होता, आणि तो कॉन्फिडन्स त्यांनी आम्हाला दिला. आम्ही जे शिकलो ते पैशाच्या भरोशावर नाही शिकलो, ते दादांच्या कॉन्फिडन्सच्या भरोशावर शिकलो. माझं अकोल्याला शिक्षण झाल्यानंतर मी म्हणजे तेव्हा भैरवचा सत्याग्रह तेव्हाच झाला होता. आता आपण सगळी दादांना ओळखणारी बरीचशी मंडळी यात आहेत, दादांसोबत काम केलेली आहेत. भैरवचा सत्याग्रह झाला तेव्हा मी BSc फायनलला RLT कॉलेजमध्ये अकोल्याला शिकत होतो. तेव्हा भैरवला गोळीबार झाला. भैरवला 5,000 बैलगाड्या भरून कापसाच्या आणि प्रत्येक बैलगाडीवर 2-2 माणसं, असे 10,000 माणसं, 5,000 बैलगाड्या, 10,000 बैल, प्रत्येक गाडीत 5-6 क्विंटल कापूस, असा भला मोठा तो सत्याग्रह होता. आता कदाचित खूप काळ उलटून गेला आहे, 40 वर्षाचा काळ गेलेला आहे, अनेकांना तो भैरव सत्याग्रह माहिती पण नसेल, तो सांगण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यावर गोळीबार झाला. तेव्हा इंटरनेटचा जमाना नव्हता किंवा मोबाईलचा जमाना नव्हता, फोनही इतके नव्हते, कम्युनिकेशन इतकं फास्ट नव्हतं. तर दुसऱ्या दिवशी मला कळलं अकोल्याला मी असताना की तिथे गोळीबार झाला. वृत्तपत्रामध्ये ठळक शब्दात बातमी छापून आली की भैरव सत्याग्रहात गोळीबार, दादा हावरे ठार, दादा हावरे ठार, अशी बातमी वाचल्यानंतर माझ्या हृदयाचा ठोका चुकला. आणि घरी कधी पडतो, कधी घरी पोचतो असं वाटायला लागलं. आणि जसा मी अकोल्यावरून निघालो अकोट अंजनगाव असं करत करत येत होतो तेव्हा एक एक बातमी मध्ये मध्ये कळायची की नाही गोळीबार झाला पण दादा हावरे ठार नाही झाले. मग कळलं की दादा हावरे नाही ठार झाले, त्यांच्या शेजारी विठ्ठलराव दुतुंडे होते त्यांना गोळी लागली. मग गावी गेल्यानंतर कळलं की दादा हावरेंना गोळी नाही लागली, गोळी विठ्ठलराव दुतुंडेंना लागली आणि त्यात ते ठार झाले, शहीद झाले. आणि मग दादांना भेटायला मी भैरवला गेलो. भैरवला गेल्यावर दादांची आपली तेव्हाची धावपळ सुरू होती, बैलगाड्यांची व्यवस्था, बैलांची व्यवस्था, माणसांची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, कडवा चाऱ्याची व्यवस्था, हे सगळं त्यांचं सुरू होतं. मित्र काही दिवस गेले आणि मला असं वाटलं त्याच्यानंतर की आता पुढे शिकलं पाहिजे. बी एस सी माझं झालं होतं, एम एस सी केलं पाहिजे. एम एस सीसाठी मी व्ही एम यूला गेलो, दादा माझ्यासोबत होते. तिथे डोईफोळे नावाचे प्राध्यापक होते, त्या प्राध्यापकांना भेटलो, दादांनी परिचय करून दिला, मी दादा हावरे. ते म्हणाले दादा हावरे ते भैरव सत्याग्रहात गोळीबारात ठार झाले. तर दादा म्हणाले नाही नाही ते ठार नाही झाले. डोईफोळे म्हणाले अहो ते ठार झाले, आम्ही वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे, न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे, वाचून आलं आहे ते ठार झाले. दादा काही त्यांना सांगेनात. तर दादा नंतर म्हणाले की मीच तो, मी ठार नाही झालो, माझ्या निशाण्याने गोळी निघाली होती पण ती बाजूला गेली. आणि त्यानंतर काही दिवसातच इमर्जन्सी डिक्लेअर झाली. आणीबाणीचा काळ मित्र 1975 आठवा. आणीबाणीच्या काळालाही आता 45, 15, 40, 41 वर्ष झाले. अनेकांना तो आठवतही नसेल. काय हाल अपेष्टा संघाच्या, भारतीय जनता पार्टीच्या, भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी सोसल्या आहेत त्या मित्र आपण नाही सोसल्या, त्या बाजूला राहू द्या. त्याची नाही जाणीव झाली बाजूला राहू द्या, थोडीशी माहिती तरी करून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे आज कार्यकर्त्याची मानसिकता जी आहे ती मानसिकता त्यातून तो बाहेर निघेल असं मला वाटतं. 1975 काळ आला संघावर, जनसंघावर आणि सगळ्या राष्ट्रवादी राष्ट्रीय संघटनांवर बंदी आली. बंदी का आली हे मी सांगत नाही, आपण तरुणांनी जरा शोधा, शोध घ्या. इंटरनेटचा जमाना आहे, गुगल सगळं सांगू शकतो. गुगलला विचारा आणि गुगल सगळी हिस्ट्री आपल्यासमोर सांगेल. तेव्हा मला इंजिनिअरिंगला जायचं होतं आणि मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फॉर्म भरलेला होता आणि दादा नागपूरच्या जेलमध्ये होते. दादांसोबत नागपूरचे एक भाऊसाहेब इंदूरकर होते. भाऊसाहेब इंदूरकर तेव्हा नागपूर तरुण भारतचे व्यवस्थापक होते. आणि दादांनी त्यांच्याकडे विषय काढला की माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला जायची इच्छा आहे. या इंदूरकरांचे भाऊ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हेड क्लार्क होते. त्यांनी त्यांच्या भावाला सांगितलं जेव्हा ते भेटायला आले. आणि मग एक पत्र पुसटचं आमच्या घरी आलं की तुम्ही येऊन भेटा कॉलेजमध्ये, माझ्या नावाने आलं. दादा तेव्हा पॅरोलवर सुटून आले होते, काही दिवसासाठी सुट्टीवर घरी आले होते. आणि दादांनी सांगितलं की अरे तुझ्या मित्राचं पत्र आलेलं दिसतंय. ते अशा अक्षरात लिहिलं होतं की ते नाव काही कळू नये. इमर्जन्सीचा काळ होता, आणीबाणीचा काळ होता. तर मी म्हटलं नाही माझा मित्र नाही, तुमचा मित्र असेल. ते म्हणाले नाही माझाही मित्र नाही. तर म्हणाले की चला जाऊन तर बघूया आपण काय आहे तर. आणि म्हणून नागपूरला आम्ही दोघेही गेलो. नागपूरला मित्र माझी पहिलीच भेट होती, मी पहिल्यांदाच नागपूरला गेलो होतो. तोपर्यंत नागपूरलाही मी पाहिलेलं नव्हतं. नागपूरला जनसंघाचं कार्यालय होतं टिळक पुतळ्याजवळ. आणि त्या टिळक पुतळ्याजवळच्या कार्यालयाला कार्यालय रिकामं केलं होतं. सगळे कार्यालय ओस पडलेले होते, तिथे काही सामान नव्हतं. आम्ही रात्रभर त्या कार्यालयात झोपलो आणि सकाळी आल्यानंतर तिथून जवळपास LIT कॉलेज 3-3.5 किलोमीटर असेल. दादा आपले पायी चालत निघाले, दादांसोबत मी पायी चालत निघालो. आणि असे 3-3.5 किलोमीटरची परेड आमची नागपूरच्या त्या रस्त्यावरून आणि कॉलेजमध्ये पोचलो. दादा तेव्हा भगवी टोपी घालायचे आणि त्या भगवी टोपी घातलेल्या अवस्थेत इमर्जन्सी सुरू आहे, जनसंघावर बंदी आहे आणि हा भगवी टोपी घालून फिरणार माणूस, ते एका प्राध्यापकांनी त्यांना ओळखलं आणि बोलावलं. वैद्य नावाचे प्राध्यापक होते. त्याने बोलावल्यानंतर विचारपूस केली की तुम्ही संघाचे जनसंघाचे दिसताय, काय कशासाठी आलेले आहेत, काय मॅटर आहे. त्यांनी माहिती ते पत्र दाखवलं आणि ते पत्र दाखवल्यावर त्यांनी विचारपूस केली की हा काय प्रकार आहे. तेव्हा त्यांना कळलं की असा असा हेड क्लार्क आहे, त्याने पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांनी आमची जोडणी करून दिली आणि माझी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन झाली. मित्र, म्हणजे प्रकार असा होता की माझी जी ॲडमिशन झाली ते जेलमधून ॲडमिशन तिथे झाली. अनेक दुर्दैवी घटना आयुष्यात घडत असतात, अनेक गोष्टींमधून आपण पुढे जात असतो. पुढे आपलं सरकार 1995 साली आलं. 1995 साली अनेक महामंडळांच्या नियुक्त्या आल्या. दादांनाही महामंडळ मिळावं असं अनेकांना वाटत होतं आणि मी सुद्धा दादांना एकदा विचारलं की आता तुमचं सरकार आलेलं आहे, आतापर्यंत तुम्ही खस्ता खाल्लेले आहेत, आता तुम्हाला महामंडळ का नाही मिळत आहे. दादांचं उत्तर जे होतं ना मित्र, ते कार्यकर्ता म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दादा म्हणाले की मी जेव्हा काम करायला जनसंघाचं बाहेर निघालो होतो तेव्हा मला एकही कार्यकर्ता भेटत नव्हता, पक्षाचा अध्यक्षसुद्धा मला नेमणूक करता येत नव्हती, कार्यकारिणी माझी पूर्ण होत नव्हती. आज अनेक जण त्याच्यासाठी भांडत आहेत, माझ्याकडे येत आहेत, त्याचा मला आनंद होत आहे की खूप कार्यकर्ते आहेत. मग अशी अवस्था असताना इतरांना पुढे जाऊ देणे हाच माझा धर्म आहे. आणि दुसरी गोष्ट ते आणखी महत्त्वाची सांगायची की मी जर महामंडळावर नाही आहे तर माझं काम अडते कोणतं, माझं काम कोणतं तर नाही अडत. मी कोणाकडे जाऊन कोणाचे काम करून आणू शकतो. 4 कार्यकर्त्यांची कामं मी आजही घेऊन जातो आणि काम करून आणतो. म्हणजे त्यांचा जो भाव होता त्यांच्या मनातला की मीच तिथे गेलो पाहिजे, हा भाव त्यांनी कधीही आपल्या आयुष्यात ठेवलेला नाही. माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे, तो पक्षाचा कार्यकर्ता आहे, याच्यात त्यांना अभिमान वाटत होता. मित्र, दादांचं स्मरण एवढ्यासाठीच करणं आवश्यक मला असं वाटलं आजच्या दिवशी की हा दादांच्या काम केलेला परिसर आहे. दादांच्या तोंडून अंजनगावचं नाव कित्येक वेळा तरी ऐकलेलं आहे. दादा बाहेरून आले की अंजनगाववरून आलो असं लहानपणी आम्ही आमच्या कानावर कित्येकदा तरी ऐकलेलं आहे. आणि म्हणून माझी जेव्हा नियुक्ती झाली शिर्डीचं साईबाबा संस्थानचा अध्यक्ष म्हणून, तेव्हाही मी अनेक कार्यकर्त्यांना सांगत असतो की भारतीय जनता पार्टीमध्ये अजूनही अनेक महामंडळांच्या नियुक्त्या व्हायच्या आहेत, सगळ्या कार्यकर्त्यांना स्थान मिळेल असा विश्वास आपण ठेवला पाहिजे. देर आहे पण अंधेर नाही आहे हा विश्वास आपण ठेवला पाहिजे. सगळ्या कार्यकर्त्यांवर पक्षाचं नीट लक्ष आहे. थोडी बहुत 19-20 ची परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी आहे. मी माझा एक अनुभव आपल्यासोबत शेअर करू इच्छितो. 3 वर्षापूर्वी मी शिर्डीला गेलो होतो आणि साईबाबांचं दर्शन घ्यावं असं मला मनापासून वाटत होतं. कुटुंबासहित मी गेलो होतो. गेल्यानंतर तिथे गर्दी खूप होती. सामान्य रांगेत मी लागलो होतो आणि रांगेत लोटालोटी सुरू झाली, धक्काबुक्की सुरू झाली, अर्धावरला सुरू झाला आणि समाधी स्थानापर्यंत आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा गर्दी खूप वाढली आणि त्या गर्दीच्या धक्काबुक्कीमुळे आम्ही घरात मंदिराच्या बाहेर फेकल्या गेलो. मित्र, माझं दर्शन काही झालं नाही. मी बाहेर आलो, मनात खूप वेदना होती, दुःख होतं आपलं दर्शन झालं नाही आणि तेवढाच या गर्दी लोटालोटी याचा रागही आलेला होता. आणि मी बाहेर आल्यावर पत्नीला सांगितलं की आता ही माझी शेवटची शिर्डीची भेट आहे, ह्याच्यानंतर मी कधी शिर्डीला येणार नाही आणि मी गेल्या 3 वर्षात शिर्डीला कधी गेलो नाही. मला 4-4.5 महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलवलं, रावसाहेबजी दानवेंनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा असा असा विचार करतो आहे शिर्डी देवस्थानचा. तेव्हा मी माझी कथा त्यांना सांगितली आणि कथा सांगितल्यावर ते मला म्हणाले की बघा, कदाचित बाबांचं बोलावणं आलं असेल. आणि मित्र, विश्वास ठेवा, बाबांचं बोलावणं आल्याशिवाय शिर्डीला कोणी जाऊ शकत नाही. आणि बाबांचं बोलावणं आलं तर तुम्ही शिर्डीला जाण्यावाचून राहू पण शकत नाही, तुम्ही जाताच आणि जावंच लागतं. आणि मी पण तो कौल घेतला आणि मान्य केलं. शिर्डीला गेल्यानंतर मी पहिलं काय काम केलं असेल तर सर्वसामान्य भक्त कोणत्या रांगेतून दर्शनाला जातो त्या रांगेत मी गेलो आणि त्या भक्ताची अवस्था काय आहे ती मला बघायची होती की मी जो वाईट अनुभव घेतला तो कुठल्याही भक्ताच्या वाट्याला येऊ नये अशी माझ्या मनाची इच्छा होती. आणि मी गेल्यानंतर मला दिसलं की तिथे लोटालोटी, आरडाओरडा, धक्काबुक्की ही जशी होती तशीच दिसली. तेव्हा मी सगळ्या सेक्युरिटीला बोलवलं आणि सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिली की आजच्या नंतर एकाही भक्ताला कोणीही शब्द ओरडलेला, मोठ्याने बोललेला मला चालणार नाही, कोणालाही धक्का दिलेला चालणार नाही, कोणालाही लोटलेला चालणार नाही, कोणालाही धक्का लावायचा नाही. आणि त्याच्यानंतर आज 95% ही परिस्थिती बंद झालेली आहे. पुढे गेल्यानंतर मला असं दिसलं की 2 माता भगिनी आपल्या मुलांना रांगेतच तिथे बसून पाचत होत्या आणि मला असं वाटलं की ही खूपच अनकम्फर्टेबल परिस्थिती या दोन्ही मातांसाठी आहे. मी माहिती घेतली आणि लगेच एक बेबी फिडिंग रूम तिथे तयार करायला सांगितली. आणि अशा सगळ्या माता भगिनी ज्यांच्या कडेवर मूल आहे यांना रांगेतून बाहेर काढायला सांगितलं आणि त्यांना साईबाबांचं डायरेक्ट दर्शन करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केली आणि ती व्यवस्था आजही सुरू आहे. त्यांना कोणालाही रांगेत लागून दर्शनाला जायची गरज नाही, त्यांच्यासाठी थेट दर्शनाची व्यवस्था सुरू आहे. पुढे गेल्यानंतर असं दिसलं की 2 वयोवृद्ध व्यक्ती होत्या, म्हातारे, काठी टेकत टेकत चालत होत्या आणि काठी टेकत टेकत चालताना म्हटलं हे 4-5 तास 6 तास उभे राहणार, यांना किती त्रासदायक ही परिस्थिती असेल. तर मी तेव्हाच ठरवलं की जे वयोवृद्ध आहेत, सिनियर सिटीजन आहेत, 60 वर्षाच्या वर ज्यांचं वय आहे त्यांना रांगेत लागण्याची गरज नाही, त्यांना त्यांच्या एका अटेंडंटसह बाबांचं डायरेक्ट दर्शन मिळालं पाहिजे. आणि ती व्यवस्था त्या दिवशीपासून सुरू केली आणि आजही ती व्यवस्था सुरू आहे. काही रुग्ण त्या रांगेत होते, काही दिव्यांग व्यक्ती, डिफरंटली एबल्ड, अपंग व्यक्ती अशा त्या रांगेमध्ये होत्या. या अपंगांनाही रांगेतून वेगळं काढलं, त्या रुग्णांना वेगळं काढलं आणि अशा सगळ्यांना बाबांच्या डायरेक्ट दर्शनाची व्यवस्था त्या ठिकाणी केली. मित्र, पुढे गेल्यावर असं आढळलं की 2 रुपयाला चहा विकत होते, 2 रुपयाला बिस्किट विकत होते आणि अनेक जण घेत होते, काही जण नव्हते घेत. तर म्हटलं 4-6 तास जर रांगेत उभं राहायचं असेल तर काही ना काही तर लागेलच. आणि म्हणून त्याच दिवशी मी निर्णय घेतला की आजपासून सगळ्या भक्तांना दूध, कॉफी, चहा, बिस्किट हे विनामूल्य मिळालं पाहिजे, फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना देण्याची व्यवस्था केली. टॉयलेटची व्यवस्था नव्हती, दारं तुटलेले होते, नळ फुटलेले होते, ही सगळी रिपेअर केली. रांगेत पंखे नव्हते, गरमी होती आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की सगळ्यात जास्त कम्फर्ट कोणाचा पाहिला पाहिजे तर तो भक्तांचा पाहिला पाहिजे. याच्यानंतर साई मंदिरांचा जो काही विचार होईल, ज्या काही योजना बनतील त्या सगळ्यांच्या मध्यभागी कोणी जर असेल तर तो साई भक्त असेल, बाबांचे दर्शन घेण्यासाठी आलेला भक्त असेल, त्याच्या कम्फर्टची पहिले व्यवस्था केली जाईल आणि म्हणून ती संबंध दर्शन लांब एअर कंडिशन करण्याचा आम्ही तात्काळ निर्णय घेतला. एअर कंडिशन होण करण्याची ती व्यवस्था आता सुरू झालेली आहे. त्या ठिकाणी मित्र चेंगराचेंगरी ही होऊ नये तर याला काय केलं पाहिजे. दर्शनार्थींची संख्या खूप आहे आणि म्हणून एक इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजिकल सोल्युशन याला काढलं पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून आम्ही काय केलं तर एक इलेक्ट्रॉनिक क्राऊड मॅनेजमेंट सिस्टम, ही टाईम टेस्टेड सिस्टम आहे, ही अनेक मोठमोठ्या देवस्थानांमध्ये राबवण्यात आलेली आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये भक्त एंटर झाला की त्याचा फोटोग्राफ निघतो, त्याचं बायोमेट्रिक होतं, त्याचं नाव गाव मोबाईल नंबर लिहिला जातो आणि त्याला एक क्यू आर कोड जनरेट करून दिला जातो ज्याच्यावर त्याच्या दर्शनाची वेळ असते. म्हणजे जसा क्राऊड येईल तशा पद्धतीने ते टाईम स्लॉट अलॉटमेंट त्याचं होईल. म्हणजे आज तुम्हाला समजा 3:30 वेळ मिळाली दर्शनाची तर आपण दिवसभर त्या रांगेत लागण्याची गरज नाही, आपण 3:30 जायचं आणि दर्शन घ्यायचं, अर्ध्या तासात आपलं दर्शन होईल, ही ती व्यवस्था आहे. समजा तुम्हाला असं वाटतं की मला 6:00 दर्शन पाहिजे तर आपण सांगायचं मला 6:00 वेळ द्या, ती वेळसुद्धा तो तुम्हाला देऊन दर्शन पास असा मिळू शकतो. हे टाईम टेस्टेड व्यवस्था लावण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि मला आपल्याला सांगताना आनंद होतो की 12 डिसेंबरपासून शिर्डीमध्ये ही टाईम दर्शन व्यवस्था सुरू झालेली आहे. सर्व भक्तांना आता कोणालाही 4 तास, 6 तास, 8 तास रांगेत लागण्याची गरज नाही. 1/4 तासापेक्षा जास्ती वेळ लागणार नाही, आपलं दर्शन या टाईम दर्शन व्यवस्थेमध्ये होईल. एक VIP दर्शन पास तिथे असतो, अजूनही तो आहे, 200 रुपयाला तो पास मिळतो. पण याला अट अशी होती की कोणाचं तरी रिकमेंडेशन पाहिजे, आमदार खासदार मंत्री यांचं रिकमेंडेशन असेल तरच हा दर्शनाचा पास मिळेल, त्याशिवाय मिळणार नाही. आणि अनेक लांबून लांबून येणारे भक्त त्या ठिकाणी जायचे आणि त्यांना तो पास मिळायचा नाही, मग ते शेजारच्या लोकांकडे जायचे, कोणीतरी त्यांना येऊन भेटायचा, अरे दर्शन पाहिजे दे 1000 रुपये मी तुला पास मिळवून देतो, 200 रुपयाचा पास 1000 रुपयात विकला जायचा, म्हणजे त्याचा काळा बाजार चालायचा. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही असं ठरवलं की कोणाचंही रिकमेंडेशनची गरज काय, भक्त आलेला आहे, भगवान भेटायला तयार आहे, भक्ताला दर्शन घ्यायचं आहे, या दोघांच्या मध्ये कोणाची तिसऱ्याची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून त्या दिवशीपासून बिना शिफारस सगळ्यांना मागेल त्याला हा VIP दर्शनाचा पास देणं सुरू केलं आणि तो ऑनलाईनसुद्धा करून टाकला की ज्याला पाहिजे त्याला ऑनलाईनवर तो पास मिळू शकतो. आणि आता तर मी असं म्हणतो की टाईम दर्शन जेव्हा झालं तेव्हा प्रत्येकजणच VIP झालेला आहे, तिथे प्रत्येकजण पाहिजे त्या वेळेला दर्शन घेऊ शकतो अशी त्या ठिकाणची व्यवस्था झालेली आहे. मित्र आपण जेव्हा साई मंदिराचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की तिथे फक्त साई मंदिर आहे, बाबांची मूर्ती आहे, समाधी आहे, दर्शन आहे, दर्शन घ्यायचं, बाहेर पडायचं, पण एवढंच नाही आहे. त्या ठिकाणी 2 मोठ्या हॉस्पिटल्स आहेत, 550 बेडचे हॉस्पिटल्स आहेत, एक जनरल हॉस्पिटल आहे, एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हार्टचे सगळे ऑपरेशन्स होतात, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, वॉल रिप्लेसमेंट, लहान मुलांच्या हृदयाला छिद्र पडलेलं असते त्याचं ऑपरेशन, हे सगळे ऑपरेशन्स होतात. ब्रेनशी रिलेटेड सगळे ऑपरेशन्स होतात. पाठीचा मणका याला काही आजार झाला असेल तर याचे सगळे ऑपरेशन्स होतात. गुडघ्याचे सांध्यांचे सगळे ऑपरेशन्स तिथे होतात. कॅन्सर सोडला तर बाकी सगळे ऑपरेशन्स तिथे होतात. आणि ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी हे फ्री ऑफ कॉस्ट सगळे ऑपरेशन्स होतात, 1 रुपयाचाही खर्च तिथे लागत नाही. आपल्याकडून अनेक लोक आता जायला लागले, अनेकांना माहिती नव्हतं, आता माहिती ही मिळायला लागली. त्या ठिकाणी त्या पेशंटला जेवणाचा सुद्धा खर्च नाही आणि त्याच्यासोबत एक जण जर गेला त्याला आतापर्यंत 10 रुपयात जेवण मिळत होतं, आता 1 जानेवारीपासून तिथे जवळपास 50-60 हजार 70 हजार भक्त दररोज येतात आणि सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ मिळतो। आता 1 जानेवारीपासून हा महाप्रसाद ही भोजन व्यवस्था सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आम्ही करून टाकलेली आहे। त्याला 1 रुपयाचासुद्धा खर्च लागणार नाही, सगळ्यांना फ्री भोजन तिथे मिळेल। दवाखान्यांवर जो खर्च होतो, 1 हॉस्पिटल जनरल हॉस्पिटल ते तिथे सगळ्या व्यवस्था आम्ही आता फ्री करणार आहे, 1 रुपयाचा खर्च लागणार नाही। आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिवळं आणि केशरी रेशन कार्डसाठी फ्री आहे। व्हाईट रेशन कार्ड ज्यांचं असेल, ज्यांचं उत्पन्नाची मर्यादा जास्त आहे, त्यांच्यासाठी लिमिटेड खर्च त्याचा आहे, कॉस्ट टू कॉस्ट बेसिसवर खर्च आहे। बाहेर गेले 2-4 लाख लागतात, एवढा खर्च तिथे लागणार नाही, कमीत कमी खर्चात तिथे काम होईल आणि तोही कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून दोन्ही हॉस्पिटल हे फ्री ऑफ कॉस्ट चालतील अशा पद्धतीने आमचा विचार आहे। मित्र, 500 ॲम्ब्युलन्स देण्याचं संस्थांनी ठरवलेलं आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि दुर्गम भागात। ह्या 500 ॲम्ब्युलन्स या वर्षी दिल्या जाणार आहेत आणि म्हणून आम्ही काय केलं की भक्तांना एक अपील केलं की आपल्या प्रियजनांच्या स्मृती प्रित्यर्थ आई वडील, आणखी भाऊ असतील, आणखी कोणी जवळचे, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण 1 ॲम्ब्युलन्स साई मंदिराला डोनेट करा। 55 लाख भक्तांचा डेटा तिथे आहे, सगळ्यांना एक मेसेज पाठवला आणि 500 ॲम्ब्युलन्स महाराष्ट्राच्या दुर्गम भागासाठी, आदिवासी वनवासी ग्रामीण भाग याच्यासाठी द्यायचे आहेत। तर मला तुम्हाला सांगताना आनंद होतो की एका मेसेजवर 250 भक्तांनी आपली तयारी अशी दाखवली की आम्हाला 1-1 ॲम्ब्युलन्स द्यायचे आहेत। 250 ॲम्ब्युलन्स आज तक आहेत, रेडी झालेले आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या पुढच्या 2-4 महिन्यात बाकी राहिलेल्या 250 ॲम्ब्युलन्ससुद्धा रेडी होतील आणि 500 ॲम्ब्युलन्स रेडी होतील। आधी आम्ही विचार केला होता की मारुतीची जी ओमनी व्हॅन येते, ॲम्ब्युलन्स त्याची होते किंवा इको असते ती घ्यावी, पण अनेकांचा फीडबॅक काही चांगला आला नाही। ग्रामीण भाग, दुर्गम भाग, पहाडी भाग याच्यासाठी जरा स्टडी घेतली पाहिजे, म्हणून महिंद्राच्या मालकांशी आम्ही बोलणी केली आणि त्याने, महिंद्राचे मालक हे स्वतः साईभक्त आहेत आणि त्यांनी 20% डिस्काउंटवर ह्या सगळ्या ॲम्ब्युलन्स देण्याचं मान्य केलं आणि बहुधा महिंद्राच्या ॲम्ब्युलन्स आम्ही घेऊ, ज्या स्तरडी असतील पहाडी भागातसुद्धा चांगल्या चालतील। ह्या ॲम्ब्युलन्स मित्र NGOला दिल्या जातील, हे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड ट्रस्ट, आणि त्या ट्रस्टला 25% त्याचा भार ट्रस्टने उचलायचा आहे, 75% संस्था त्याच्यामध्ये डोनेट करणार आहे आणि जी चालवायची व्यवस्था आहे, ऑपरेशन अँड मेंटेनन्स, ही जबाबदारी ट्रस्टची आहे आणि ह्या सगळ्या चालवण्याचा जो खर्च आहे तो ट्रस्टने करायचा आहे। या सगळ्या ॲम्ब्युलन्सला एक GPS चिप असेल, ज्याच्यामुळे त्या ॲम्ब्युलन्सचं लोकेशन कळेल। शिर्डीला एक कंट्रोल रूम असेल आणि एक साई ॲप डेव्हलप केलं जाईल, ज्या ॲपच्या माध्यमातून मला कुठे कळेल, केव्हाही मोबाईलमध्ये कळेल की साई ॲम्ब्युलन्स कुठे कुठे आहेत, माझ्या आजूबाजूला किती ॲम्ब्युलन्स आहेत। मी जर रंजनगावला असेल तर रंजनगावापासून 4 ॲम्ब्युलन्स कुठे कुठे आहेत, कोणती जवळ आहे, आणि ती बटन दाबल्याबरोबर आपल्याला बोलावता येईल। अशा या साई ॲपला ह्या सगळ्या ॲम्ब्युलन्स जोडल्या जातील आणि कंट्रोल रूम त्याची शिर्डीमध्ये असेल, त्याचं सगळं कंट्रोल केलं जाईल। अशा ह्या 500 ॲम्ब्युलन्स संबंध महाराष्ट्रात दिल्या जातील। अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य त्या ठिकाणी सुरू असतात। 4 एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स तिथे आहेत, मुलींची शाळा आहे, जनरल मीडियम इंग्लिश मीडियम स्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे, ITI आहे, आणि ITI तर इतका सुंदर आहे, 11 ट्रेड तिथे आहेत, 450 विद्यार्थी आहेत, प्रत्येक ॲडमिशन ऑनलाईनने होते आणि बाबांचे जे भक्त आहेत, ज्यांच्या इंडस्ट्रीज आहेत, ते प्लेसमेंटसाठी येतात। एंड ऑफ द कोर्स त्या मुलांचं प्लेसमेंट होतं आणि मित्रो 90% प्लेसमेंटचा रेकॉर्ड त्या ठिकाणी आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा इतक्या प्लेसमेंट होत नाही जितक्या शिर्डीच्या ITI मध्ये प्लेसमेंट होतात. म्हणजे एवढी चांगली ITI तिथे आहे. कौशल्य विकासाचं ते एक आधुनिक केंद्र आहे, भारतातलं एक नावाजलेलं असं ते केंद्र आहे. आणि शिक्षणाच्या याच्यात मोठं काम होतं, आरोग्याच्या याच्यात मोठं काम होतं, अन्नदानाचं मोठं काम होतं. अशा पद्धतीने सेवा कार्य मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सुरू आहेत. आपल्याला माझी विनंती आहे की आरोग्यासाठी तर आपल्या इथून पेशंट्स येतील, त्यांना पाठवा. याचं वैशिष्ट्य असं आहे शिर्डीचं की कदाचित एकमेव केंद्र असेल भारतातलं जिथे दवाखान्यामध्ये दवा तर मिळतेच पण बाबा असल्यामुळे तिथे दुवा पण मिळतो. दवा आणि दुवा दोन्ही एकाच ठिकाणी मिळण्याचं हे एकमेव केंद्र आहे. आणि पेशंटला दुरुस्तीसाठी दवा पण तेवढीच गरजेची आहे आणि दुवा पण तेवढीच गरजेची आहे. त्याचा जो व्हायटल फोर्स आहे तो या दोन्ही गोष्टीमुळे वाढतो. आणि म्हणून आपण अवश्य भेट द्या. पेशंट कोणी जाणार असेल तर सुधाकर भाऊंना सांगा, मला एक SMS पाठवून द्या. त्या पेशंटची सगळी काळजी करण्याची जबाबदारी ही माझी असेल आणि त्या पेशंटला कुठलाही त्रास होणार नाही. आर्थिक व्यवस्था त्याची काही करायची असेल तरी आपण करू, पेशंट बरा होईल हा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण तिथला जो इंडेक्स आहे, रिपेअर इंडेक्स, हा 99%पेक्षा जास्त आहे. 99% शक्यता अशी आहे की तो पेशंट बरा होऊन येईल. त्याच्यामुळे पुढच्या वेळेला जेव्हा शिर्डीला याल तेव्हा केवळ दर्शन घेऊ नका, आपण हॉस्पिटल्स बघा. आता हे हॉस्पिटल 550 बेडचे आहेत, हे सुद्धा आम्हाला 1000 बेडचे करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि काही दिवसातच हे 1000 बेडचे दोन्ही हॉस्पिटल्स हे होतील. अशा पद्धतीने मॅक्सिमम खर्च जो चालू आहे हा सर्व्हिसेसवर चालू आहे, सेवा या विषयावर सुरू आहे. म्हणजे सर्व जनतेला, गोर गरीब माणसाला, दुर्लक्षित, पीडित, वंचित, उपेक्षित अशा माणसाला कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल अशा पद्धतीने या सगळ्या संस्थांचा कारभार आता सुरू आहे. आणि पुढचा येणारा काळ जो आहे, पुढचं वर्ष हे बाबांच्या शताब्दीचं वर्ष आहे आणि या शताब्दीच्या वर्षामध्ये अनेक उपक्रम त्या ठिकाणी योजलेले आहेत. वेळेअभावी मी काही ते सगळे सांगू शकत नाही, परंतु आपण या शिर्डीला येण्याचा बाबांच्या आशीर्वादाचा आनंद आपल्याला मिळेल. आपल्या सर्वांना बाबांचा शुभाशीर्वाद लाभो. आपल्या सर्वांचे सर्व मनोरथ जे आहेत ते पूर्ण हो. नवीन नगरसेवक निवडून आलेले नगरसेविका, नगराध्यक्ष आपला कार्यकाळ कर्तृत्ववान असा ठरो. आपल्या सगळ्या ज्या इच्छा आहेत, जे वचनं आहेत ते पूर्ण हो. साईबाबा आपल्यांना पूर्ण ताकद देवो, आशीर्वाद देवो अशी साईबाबांची मी प्रार्थना करतो आणि मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईबाबा.